इट्स 93.5 रेड एफएम वर 10:55 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये प्रवासावरून आलेलो आहे मी आज सकाळी सकाळी, आणि प्रवासाबद्दल बोलणं सुद्धा भरपूर झालेलं आहे. आणि आता परत एक प्रवास होणार आहे माझा इथून घरापर्यंत, देन डायरेक्ट सोजाने का, नो टेन्शन ॲट ऑल. कसा वाटला शो? आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवायचं आहे. आणि आज संध्याकाळची तयारी जोरात करायची आपल्या सगळ्यांना, कारण आज मॅच आहे बॉस, सेमी फायनल्स. क्या होगा मॅच मे ये तो वक्त ही बताएगा, लेकिन रेड एफ एम आपको एक बहुत ही खूबसूरत सी चीज आज सुनाएगा रिलेटेड टू हमारी मैच. क्या है वो, थोड़ी देर में करिए कैच. थोड़ा सा चार ट्रैक्स ये था, थोड़ा सा लक्ष्मी सोबर, तीन तास नोत्रास. एंजॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.